श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण पढत मूर्खाची लक्षणं पाहत आहोत। भक्त आपल्या जीवनामध्ये अनन्य भक्ती केल्यामुळे काय मिळवतो असा विषय चाललेला आहे। भक्ताला अनंत जन्मांतरीचं पुण्य म्हणून परमात्म प्राप्ती होते। एक ही परमात्म प्राप्ती तो त्याच्या आयुष्याच्या चौकटीत प्राप्त करून घेतो। आयुष्याची चौकट ही जणू एखादी रत्नपेटी असावी। निरनिराळ्या साधना करून तो आपल्या जीवनाचं उन्नयन करतो आणि शेवटी धन्यता प्राप्त करून घेतो। असा हरिभक्त सदा सर्वदा संतुष्ट असतो। दुःख, तळमळ, उद्वेग, संताप हे त्याला सोडून गेलेले असतात। तो संसाराच्या ठिकाणी नैराश्यबोधाने असतो। तो संसार करत नाही असं नाही, पण संसाराच्या मर्यादा समजून तो नेहमीच असतो। असा जो भक्त असतो त्याला त्या भाविकाला जगदीश ईश्वर सबाह्य सांभाळतो, म्हणजे त्याचा अंतर्बोध तो प्रयत्नपूर्वक सांभाळतो आणि त्या योगाने त्याची अंतरस्थिती आणि बाह्य संसार यथाशक्य सांभाळला जातो। बाह्य संसार कसाही असला तरी देखील तो दुःखानी दैन्यानी पीडला जात नाही। जिथं आहोत तिथं तो समाधानानी असतो। भगवंत आपल्याला सांभाळतो आहे असा त्याचा भाव असतो। आणि भगवंत सांभाळतो बाहेरून याचा अर्थ अनेक सज्जन लोक त्याला सांभाळतात। त्याला काही कमी पडू देत नाहीत। जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख। संसार हा दुःख रूप आहे हे जाणून तो करत असतो आणि विवेकानी परमात्म्याशी एकरूपतेचं सुख तो अनुभवत असतो। संसार सुखाचे नि पढत मूर्ख लोधोनी पडती। संसाराचं दुःख जाणणारा असतो तो विवेकानी आत्मरंगामध्ये रंगून गेलेला असतो, पण त्याच वेळेला संसार हा ज्या ज्या ठिकाणी सुखमय असा वाटतो त्या ठिकाणी पढत मूर्ख मात्र, म्हणजे परमार्थ जाणतो आहे, पढवलेला आहे, पण तो मात्र त्या ठिकाणी संसारालाच प्राधान्य देऊन राहतो। ही पढत मूर्ख जी कॅटेगरी आहे त्याच्याबद्दल आपण पाहतो होतो। पढत मूर्ख हा पुष्कळ श्रवण केलेला आहे। समर्थांनी जो पढत मूर्ख वर्णन केलेला आहे, बहुश्रुत आणि व्युत्पन्न, त्याने खूप ऐकलेलं देखील आहे आणि त्याची बुद्धी देखील चांगली चालते. जे ऐकलेलं आहे परमार्थाचं ऐकलेलं आहे बहुश्रुत म्हणजे. शिवाय तो त्याचं स्फूर्तीचं ज्ञान देखील त्याच्यापाशी आहे, त्याला प्रतिभा देखील आहे, तो व्युत्पन्न देखील आहे. प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, त्यामुळे ब्रह्माविषयी तो अतिशय नीटनेटकं आणि उत्तम असं वक्तव्य करणारा असतो. दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख. पण व्यक्तिगत रीतीने जर त्याचं पाहायचं झालं तर तो ज्या ज्या गोष्टी होऊ शकणार नाहीत त्याबद्दल संसारातल्या त्याबद्दल आशा धरून असतो आणि संसाराबद्दलच अभिमान धरून असतो. ही बहुश्रुतता, व्युत्पन्नता आणि ब्रह्मज्ञान बोलण्याची खोड असं मी म्हणतो, ही कधी कधी बाधक ठरायला सुरुवात होते. तो आपल्या स्वतःला श्रेष्ठ मानायला लागतो. काय नाही लागणार अगं, हे जे तिरकं आसन आहे ना त्याच्यात मागं टेकायची इच्छाच होत नाही. आणि तुम्ही सहज सरळ बसता असं होतच नाही. असे पुष्कळ बहुश्रुत, व्युत्पन्न आणि तरीही पढत मूर्ख, ब्रह्मज्ञान सांगणारे आपण परमार्थ करतो आहोत, श्रवण करतो आहोत, कोणत्या गोष्टी आपल्या ठिकाणी येऊ नयेत याकरता मी हे सांगतोय, बाकी काही नाही. समर्थांनी सांगितलंय त्याचंच निरूपण करतोय. एक प्रवचनकार भगिनी स्वामीजींकडून पुष्कळ ऐकलेलं होतं, त्यांच्या मुलीचं तितकं चांगलं चाललेलं नव्हतं, तिला मानसिक त्रास होत असे, तिला औषधं लागायची. छोटा ग्रुप जमून भागवताची पारायणं, ज्ञानेश्वरीची पारायणं, ज्ञानेश्वरीचं निरूपण असं करत असत आणि स्वामीजींना देखील त्यांच्याविषयी पुष्कळ प्रेम वाटत असे. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्या माझ्याकडेही यायला लागल्या आणि एकूण त्यांचा जो छोटा ग्रुप होता त्या ग्रुपला घेऊन त्या आळंदीला जायचा, गोंदवल्याला जायचा आणि चांगला उत्तम चाललेलं होतं. पण त्यांच्या मुलीला जसा असा त्रास सुरू झाला मग तिचं लग्न कसं होणार, अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि शिवाय इतका परमार्थ करणाऱ्या आणि अनेक लोकांचा विश्वास संपादन केलेल्या अशा या भगिनी होत्या, तर आपला संसार असा नको व्हायला हे वाटणं त्यांना खूप स्वाभाविक होतं. निरूपण देखील चांगलं करायचा. त्यांची अशी इच्छा होती की त्यांनी आतापर्यंत जे पुण्य मिळवलेलं आहे, निरूपण केलेलं आहे, परमार्थ आपल्याला समजलेला आहे, आपलं ज्या अर्थी इतकी मंडळी ऐकतात त्या अर्थी आपल्या ठिकाणी काही एक शक्ती आलेली आहे, त्या शक्तीचा उपयोग करून मी मुलीला बरी करेन. दुराशा, दुराशेबद्दल सांगतोय, पढत मूर्खाबद्दल सांगतोय. आणि त्याकरता त्या जणू वेड्या पिशा झाल्या की काही करून आपली मुलगी नीट झाली पाहिजे. लग्नाला आलेली मुलगी आणि त्या वेगवेगळ्या संतांना भेटायला लागल्या किंवा सत्पुरुषांना भेटायला लागल्या की माझ्या ठिकाणी असलेली शक्ती मी वापरू का. आणि कोणी काही, कोणी म्हणायचं किती पुण्यवान जीवन आहे तुमचं, त्यामुळे तुम्ही थोडा प्रयत्न केला, प्रार्थना केली, तुमची मुलगी बरी होईल. मी त्यांना असं म्हटलं, योग्य औषधोपचार करा. तुमचं एक तुमच्याजवळ जीवन आहे, तुमच्या मुलीचं तिच्याजवळचं जीवन आहे, तिचं जीवन नीट करण्याचा प्रयत्न आपण जरूर करू, पण मी माझं पुण्य वापरेन त्या पुण्याचा अहंकार होतो. आपण पुण्यवान आहोत हाच अहंकार. आपण ते वापरणार आहोत, कोणाला तरी देणार आहोत आणि आपल्या मुलीला आयुष्यात उभं करणार आहोत, हाही अहंकार. मुलीबद्दलचं प्रेम बरोबर आहे, पण त्या प्रेमापोटी तुम्ही दुराशेमध्ये सापडता, अहंकारामध्ये सापडता आहात. त्यांना काही केलं ते पटलं नाही. पढत मूर्ख. मुलगीही कधी बरी झाली नाही. वेळेवरी औषधोपचार न केल्यामुळं तिचं दुखणं बळावत गेलं आणि अशा मुलीला होणारा त्रास आणि त्यामुळं मग पुढे लोकांशीही चिडचिड सुरू झाली. लोक दुरावले, एकट्या पडल्या. बहुश्रुत आणि व्युत्पन्न अशी पुष्कळ उदाहरणं सांगता येतील, पण जे होऊ शकत नाही त्याच्याकरता म्हणून परमार्थ हा जणू आपली शक्ती मिळवायची आणि वापरायची. आपण शक्तिमान होतो परमार्थामुळं आणि त्या शक्तीचा दुसऱ्यावर प्रयोग करू अशी इच्छा असणं, या सगळ्या गोष्टी दुराशेमध्ये आणि अभिमानामध्ये येतात. आणि त्याचा तसा उपयोग काही होत नाही, कारण ब्रह्मज्ञान हे तुमच्या ठिकाणी, दुसऱ्याच्या ठिकाणी, सर्वांच्या ठिकाणी, एकत्वानी, अविनाशी, देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे त्या तत्वाला पाहायला शिकवतं. आणि अद्वैतामध्ये असणारं सुख समाधान ते तुम्ही अनुभवायचं आणि शांती समाधानामध्ये राहायचं. आपल्या देहासकट, आपल्या संसारासकट, बाकीच्या सगळ्यांचे देह संसार इत्यादी या गोष्टी जशा चालायच्या तशा, प्राक्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या अथवा कर्माप्रमाणे या जात राहतील, त्यांना समाधान देत राहायचं, त्यांना सुख देत राहायचं. त्यांचं कोणतं नशीब आपण घेऊ शकत नाही. या साध्या गोष्टी विसरल्या जातात. मुक्त क्रिया मी हा सगळा समास घेत नाहीये, तर भक्त, भक्त नेमका कुठं घसरतो बाकी पुष्कळ सांगितलंय समर्थांनी. मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख. स्वतःची इंद्रिय जेव्हा ताब्यात नसतात ना एखाद्याच्या, तेव्हा परमार्थ करणारा, भक्ती करणारा, सगुणाची पूजा करणारा अथवा ध्यान करणारा अथवा श्रवणाला जाणारा, केवळ वर्षानुवर्ष लावून घेतलेल्या, जडवून घेतलेल्या सवयी सोडता येत नाहीत म्हणून त्याचं समर्थन करायला सुरुवात करतो. त्याला माहीत असतं बरं आणि वाईट हे प्रत्येकाला आत ज्याच्या त्याच्या समजतच असतं. स्वामीजींकडे एक आले ते हे सिगरेट ब्रह्म, धूर ब्रह्म, तुम्ही ब्रह्म, मी ब्रह्म. मुक्त क्रियेचं प्रतिपादन करणं, माझा एक मित्र होता तो नामाला बसायचा आणि दोन दोन तीन तीन तास नामाच्या बैठकी करायचा. मी त्या ऑफिसमध्ये बदलून गेलो तेव्हा पहिल्याच दिवशी माझ्याकडे आला, मला म्हणाला की तुझ्याबरोबर राहायला मला आवडेल. आणि मग हळूहळू परमार्थाचं एक 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 तो बोलत असे. डबा खाऊन झाला पहिल्याच दिवशी मला म्हणाला चल जरा आपण बाहेर जाऊ. रस्त्यांनी जाताना सगळी परमार्थाची चर्चा, गुरुदेव रानडे, अंबुराव महाराज यांच्या गोष्टी, चांगला होता. मग एका हॉटेलमध्ये आम्ही जाऊन बसलो, एक चहा दोघांनी मिळून घेतला आणि म्हणाला जर तुझं ऑब्जेक्शन नसेल तर मी एक सिगरेट ओढू का. माझं ऑब्जेक्शन असायचं काय कारण आहे? तो म्हणाला की मी मला व्यसन नाहीये पण आय लाईक इट, मला ती आवडते. मला व्यसन आहे असं तू समजू नकोस. आणि सिगरेट ओढता ओढता परमार्थाच्याच गोष्टी चाललेल्या होत्या. मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी असेच एक स्वामीजींकडे यायचे दुकानात ग्रस्त ज्ञानेश्वरीवर चर्चा करायचे, आमच्या घरी या म्हणायचे. तसं एकदा स्वामीजी दुकान उघडायच्या आधी एक 5-10 मिनिटं त्यांच्या घरी जावं म्हणून लवकर बाहेर पडले, त्यांच्या घरी गेले. पूर्वीची घरं आठवा, वाड्यांमध्ये असणारी 2 खोल्यांचं घर होतं बिराड त्यांचं. स्वामीजी म्हणाले की मी 8:15 तिथं गेलो तर त्यांची 17-18 वर्षांची मुलगी झोपलेली होती बाहेरच्या पलंगावर. त्यांनी तिला उठवलं, ती कशी तरी आत गेली. घर अस्वच्छ आवरलेलं नाही, तिथं त्यांनी पलंग वगैरे नीट करून बसायला जागा दिली. की मला वेळ नाहीये, आपण बोलवत असत म्हणून मी आज आलो. आता आलोच आहे तर तुमच्या देवाचं घरातलं दर्शन घेतो आणि दुकानात जातो. मला दुकान उघडायचंय. आपले देव कुठे आहेत? स्वयंपाकघरात त्यांनी नेलं. कधी काळी पूजा केलेली? देवाच्या अंगावरच फुलांचं निर्माल्य झालेलं. सगळी अस्वच्छता. स्वामीजी म्हणाले, ते म्हणाले अमृत अनुभव आमचा. या पूजेत आम्हाला रस नाही, आम्ही अमृतानुभववादी. स्वामीजी ही गोष्ट सांगून सांगायचे की असा अमृतानुभव आपल्याला नको बाबा. स्वधर्म आणि साधन निंदी. स्वधर्म ही एक कोड्यात टाकणारी गोष्ट आहे. स्वधर्म म्हणजे केवळ नोकरी असं वाटतं किंवा धंदा असं वाटतं, पैसे मिळवण्याचं साधन म्हणजे स्वधर्म असं वाटतं. पण स्वधर्म म्हणजे तुमच्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म. ती कर्तव्य कर्म कधी कधी कठोर होतात, कधी कधी अवघड होतात, कधी कधी देहाला देखील झेपत नाहीत अशी होतात, कधी मनाविरुद्ध देखील, कारण आपली एक प्रकृती असते, त्याच्या विरुद्ध देखील करावी लागतात, पण कर्तव्य म्हणून करावी लागतात. तसं ब्रह्मज्ञान झालेलं असल्यामुळे आता साधनेचं काय काम, म्हणून साधनेचीही निंदा करणं. स्वधर्म कर्म देखील सोडून देणं एवढंच नव्हे तर वेळ प्रसंगी आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य किंवा आपलं जीवनच आपल्याला आवडत नाही त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं जीवन आकर्षक वाटायला लागतं. आपण त्या घरात जन्माला आलो असतो तर असं वाटायला लागतं. पण हा आहे बहुश्रुत आणि व्युत्पन्न, परमार्थाचं श्रवण केलेलं आहे तो एक पढत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतकरणी. साधकाच्या ठिकाणी देखील रजोगुण असतो, एकदम लहर येते त्याला. तमोगुण म्हणजे आळस देखील असतो. विशेष करून मी तुम्हाला असं सुचवतो की एकदा कधीतरी तुम्ही आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून एकदा पूर्ण एकांतामध्ये जा, म्हणजे तुम्ही कसे आहात हे तुम्हाला कळेल. तुमच्या ठिकाणी काय तमोगुण वगैरे आहे का हे तुम्हाला कळेल. कारण एकांतामध्ये जेव्हा तुम्हाला पाहायला कोणी नसतं तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने खरे प्रगट होता. तुमचे विचार, तुमच्या मनात वारंवार येणारे विचार, आळसामध्ये झोपून राहाल, वेळेवरी उरकणार नाही, तुमचं आण्विक देखील वेळेवरी करणार नाही असंही होण्याची शक्यता असते. आणि एकांतामध्ये जो सावध असतो तो कितीतरी साधना करू शकतो. एकांते विण प्राणी असी बुद्धी कैची असं समर्थ म्हणतात. एकांतात गेल्याशिवाय कोणालाही नीट आपली बुद्धी कशी आहे हेही कळत नाही आणि ती सुधारून घ्यावी हेही कळत नाही. त्यामुळे आपल्या ठिकाणी तमोगुण नाही असं वाटणारे देखील एकांतामध्ये अगदी सुस्त होऊन जातात. म्हणून कधीतरी एखाद्या वेळेला आपण पाहावं की परमार्थाचा नक्की परिणाम आपल्या ठिकाणी कसा झालेला आहे, आपल्या गुणांमध्ये नक्की कसा फरक झालेला आहे. आपण 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, मला अनुग्रह घेऊन 40 वर्ष झाली, आता या मे महिन्यामध्ये 40 वर्ष होतील, 77 साली अनुग्रह झाला, काय फरक पडला, माझ्या रजोगुणामध्ये काय फरक पडला हे मला कळायला हवं, माझ्या तमोगुणामध्ये काय फरक पडला मला कळायला हवं. रजोगुणी तमोगुणी आणि जर पडला नसेल तर पढवलेला पुष्कळ आहे पण वागतो आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे मूर्खासारखं. म्हणून पढत मूर्ख कुटील कपटी अंतकरणी वैभव देखो न वाखाणी तो एक पढत मूर्ख. वैभवाला भूलणं अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आपली ती लाकूड तोड्याची गोष्ट आहे की नाही, लोखंडाची आपली कुऱ्हाड ती आपली कुऱ्हाड, आपल्या जवळ आहे ते आपलं आणि चांगलं, दुसऱ्याकडे पाहू देखील नाहीये असं मी म्हणेन. माझ्या एका मित्राचा मुलगा तो म्हणे रस्त्यानी जाताना कोणती गाडी गेली तर चटकन सांगतो की कोणती कंपनी आहे काय आहे असं. त्याला कशी काय ही सवय लागली तर यांनी शिकवलेलं होतं त्यांना. यांच्याजवळ गाडी देखील नाही, यांच्याजवळ कार नाही, पण असं दुसरीकडे सारखं पाहण्याची जी सवय असते, मग हळूहळू असं होतं की त्या सगळ्या गोष्टींनी भुली पडल्यासारखं होतं. आपलं आत्ताचं जे चालू जीवन आहे त्याच्यातला आनंद घेण्याच्या ऐवजी आपण झुरायला सुरुवात होते. वक्ता अधिकारे वीण वक्तृत्वाचा करी सीण. अधिकार असल्याखेरीज वक्तृत्व हा एक पढत मूर्खाचा अजून एक प्रकार आहे. आता स्वांत सुखाय जर निरूपण करायचं असेल तर ही कोणतीही गोष्ट येत नाही, पण कधी कधी दुसऱ्याला शिकवण्याची फार इच्छा निर्माण होते. आपल्याला जे समजले ते दुसऱ्याला शिकवावं असं वाटायला सुरुवात होते. ते जे महेंद्रनाथ आहेत ज्यांनी रामकृष्ण वचनामृत लिहिलं, म या नावाने त्यांनी ते लिहिलं आणि स्वतःचा उल्लेख ते मास्तर म्हणून करतात, त्यांची आणि रामकृष्णांची जी पहिली भेट झाली त्याच्यामध्ये रामकृष्णांनी त्यांना काही प्रश्न विचारले, रामकृष्ण असं म्हणाले की आपण विवाह केलेला आहे का, तर ते म्हणाले की हो माझं कुटुंब आहे. त्याच्यावर रामकृष्ण म्हणाले अरे रे यांनी तर विवाही केला. मास्तर असं म्हणतात की आपण फार मोठा गुन्हा केला असं मला तिथं वाटायला लागलं. असं असल्यामुळे मी पटकन म्हणालो पण एकूण आमचं कुटुंब तसं अज्ञानीच आहे. तर रामकृष्ण तिटकाऱ्यांनी म्हणाले आणि तुम्ही मात्र ज्ञानी. आणि मग रामकृष्ण असं म्हणत होते की कोणी भक्तीचा मी सांभाळून ठेवतो, कोणी ज्ञानाचा मी सांभाळून ठेवतो, कोणी कर्माचा मी सांभाळून ठेवतो, काही जर कार्य करायचं असेल तर अहंकार हा सर्वस्वी वाईट नाही. तर मास्टर असं म्हणाले की हे कलकत्त्याच्या लोकांना सांगायला पाहिजे. तर रामकृष्ण तिटकाऱ्याने लगेच असं म्हणाले की आपल्याला एखादी गोष्ट समजली की लगेच सांगायला निघाले. अधिकार असल्याशिवाय सांगणं, एखादी गोष्ट कुठून तरी ऐकली की लगेच सांगण्याचा मोह होणं, असं करू नये. एवढंच नव्हे तर परमार्थ देखील ध्यान करावं कोणात, मनात आणि रानात असं म्हटलेलं आहे. आपल्याला एखादा मार्ग सापडला तर त्या मार्गावरून जरा चालल्यानंतर, पुष्कळ चालल्यानंतर मग सांगावं फार तर. कारण आपणही एखाद वेळेला मध्येच सोडून देण्याची शक्यता असते. नंतर पुढे गेल्यावर आपल्याला तेवढं झेपेनासं होण्याची शक्यता असते. आपलं वर्तन त्याच्या विरोधात नंतर कदाचित जाण्याची शक्यता असते. हे सगळं आपण नीट केल्यानंतर मग सांगण्याचा अधिकार येतो. वक्ता अधिकारे वीण वक्तृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण तो एक पढत मूर्ख. आणि खूप कठीण म्हणजे कठोर देखील आणि अवघड देखील. अवघड भाषेमध्ये बोलणं, अवघड भाषेमध्ये परमार्थ सांगणं, जर अधिकार नसला, सोपं सांगणंच खूप अवघड असतं, अवघड सांगणं खूप सोपं असतं, सोपं लिहिणं खूप अवघड असतं आणि अवघड लिहिणं खूप सोपं असतं. ज्याला नीट समजलेलं नसतं तर तो अवघड लिहितो, ज्याला नीट समजलेलं नसतं तो अवघड बोलतो, ज्याच्यातून नीट खुलासा होत नाही असं बोलणं होतं. श्रोता बहु श्रुतपणे वक्तयासे आणि उणे वाचाळपणाचे नी गुणे तो एक पढत मूर्ख. दोष ठेवी पुढीलासी तेची स्वये आपणापासी, ऐसे न कळे जयासी तो एक पढत मूर्ख. तुझं हे चुकलं हे तर घराघरातून चालणारे संवाद आहेत. दोष ठेवी पुढीलासी तेची स्वये आपणापासी, ऐसे न कळे जयासी तो एक पढत मूर्ख. स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पढत मूर्ख. काही काही गोष्टी अशा आहेत की त्याचं फार निरूपण करण्याची गरज नाहीये. सांडून या श्रीपती जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची वर्णी कीर्ती तो एक पढत मूर्ख. वर्णी स्त्रियांचे अवयव नाना नाटके हावभाव, देवा विसरे जो मानव तो एक पढत मूर्ख. भरोन वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी, पाखांड मत थावरी तो एक पढत मूर्ख. व्युत्पन्न आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी, भविष्य सांगो लागे जगी तो एक पढत मूर्ख. बहुतेक करून आता तुम्ही मला स्वामी म्हणता, हे स्वामी महाराज या नावामागं एक गुप्त अर्थ दडलेला आहे, तो मी तुम्हाला सांगतो. तो म्हणजे अशा मंडळींना तुमच्या भविष्याबद्दल समजतं. माझ्याबद्दल जर तुम्हाला असं वाटत असेल तर ते मनातून काढून टाका. मला माझ्याबद्दलही कळत नाही, माझ्या मुलांचंही कळत नाही. जो तो आपल्या कर्मरेषेने जाईल असा अशा एका भावनेपोटी महात्म्यांकडे जाणारे आणि ते सांगतील तशा प्रकारे वागणारे असे बरेच लोक असतात. आणि असं होतं की मोठ्या श्रद्धेने विचारतो आहे आणि मला समजत नाही असं म्हणायचं कसं, यापोटी तो जीभ रेटून बोलायला सुरुवात करतो. समर्थांनी त्यांना पढत मूर्ख म्हटलेला आहे. व्युत्पन्न आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जनी तो एक पढत मूर्ख। आणि कितीतरी संप्रदाय, मी एका संप्रदायात गेलो तो ते मला म्हणाले की तुमच्या, मला म्हणाले तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला दिलं, सद्गुरूंचं असं लक्षण आहे की ते त्रिकाल ज्ञानी असतात, याचा अर्थ भूत भविष्य आणि वर्तमान त्यांना कळतं। तर मी म्हटलं त्रिकाल ज्ञान याचा अर्थ ते वर्तमानात राहणारे असतात, चालू वर्तमान काळ ज्याला म्हणतात त्याच्यापेक्षा अन्य काळावर ज्यांचा भरोसा आहे ते सद्गुरू नाहीत आमच्या स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे, असं मी त्यांना म्हटलं। आता या क्षणात आपण सुखरूप आहोत, पुढच्या क्षणाची प्रतीक्षा नको, पुढील पैस पारुख हे मागील आठवावे ते ठाके, ऐसी हे सरसी हे भूमिके समाधीर आहे, असं मी म्हटलं। ते म्हणाले आमचे गुरु असं म्हणत नाहीत, ज्याला जो सद्गुरू आहे तर त्याला पत्रिका समजलीच पाहिजे, असं ते मला म्हणाले। मी म्हटलं तुम्हाला पत्रिका समजते? हो मला म्हणाले, मला पत्रिका समजते। आणि मला म्हणाले की तुमची ग्रहस्थिती अशी अशी असेल। म्हणलं चूक तशी नाहीये, माझी पत्रिका एवढी मला त्याच्यातलं कळत नाही, पण ठराविक मुख्य ठिकाणं ते सांगत होते तशी नव्हती। मी म्हणलं तुम्हाला समजलं नाही, हे असा अप्रिय संवाद अशा करता घडला की ते मला असं म्हणाले की तुम्हाला भविष्य कळत नसेल तर तुम्ही सद्गुरू नाही, असं ते मला म्हणाले। म्हणून मग माझी पत्रिका तरी सांगा असं मी त्यांना म्हटलं, तेव्हा त्यांना सांगता आली नाही। अशी खोड असते की व्यक्ती दिसली की अरे तुला त्रास होणारच, तुला सध्या साडेसाती चालू आहे, तुझं असं असं भ्रमण चालू आहे, अशा गोष्टीच लगेच सुरू करायच्या। दुसऱ्याला माहीत नाही त्या संदर्भात आणि अज्ञाता संबंधात जो बोलायला लागतो तर त्याला त्याच्याबद्दल एक वलय निर्माण होतं। आपल्याकडे लोकांना टिकून ठेवण्याची ती एक युक्तीच जणू असते। आपल्या केंद्रात अशा एक भगिनी यायच्या, बघू तुझा हात म्हणायच्या आणि ज्योतिष सांगायच्या। असं असल्यामुळे तुमच्या छोट्या मोठ्या प्रश्नांच्या बाबत स्वामीजींना कुठं विचारा म्हणून मग त्यांना विचारायला लोक सुरुवात करायचे। अडचणीच्या वेळेला एखाद्या वेळेला डोकावलं कोणी त्याच्यामध्ये काय करावं याची एक हिंट मिळण्यासाठी म्हणून, तो अतिशय स्वतंत्र विषय आहे। पण सत्पुरुषांनी असं करणं, व्युत्पन्न आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पढत मूर्ख। मी एके ठिकाणी गेलो तर सहज त्यांनी दिलेलं पुस्तक पाहत होतो, 533-661-197 ते नंबर लिहून घेत होते। म्हटलं काय हो काय, त्यांच्या भावानी सांगितलं की हा आकडा खेळतो, तर बहुतेक उद्या तुम्ही जी पानं उघडली त्याच्यावर तो त्याचं नशीब आजमावणार। मी म्हटलं त्यांना सांगा की या भानगडीत पडू नको, मी पानं उघडेन तर त्या पानांमध्ये त्याचं काही दडलेलं नाहीये, या गोष्टीमध्ये त्याला स्पष्टता असणं गरजेचं आहे, असे जर कोणी महाभाग असतील तर त्यांच्याकडे त्यांनी जावं, माझ्याकडे अशा कोणत्याही गोष्टी नाहीत। हे प्रांजळपणाने सांगायला जो कचरतो, कचरू नये, कारण तुमच्याकडे लोक ज्योतिष जाणायला येत नाहीत, तुमच्याकडे लोक सांसारिक कोणती गोष्ट विचारायला येत नाहीत आणि येऊ नयेत, अशा प्रकारे जसं स्वरूपानंद स्वामीजी हा जो संप्रदाय आहे, या संप्रदायामध्ये ही स्पष्टता प्रथमपासून ठेवली गेलेली आहे। मी आशा करता सांगतो की परमार्थ करणारी मंडळी वेगवेगळ्या कारणांनी निष्कारण भूलतात, तसं होण्याचं कारण नाही। श्रवण होता अभ्यंतरी गुणदोषाची चाळणा करी, परभूषण मत्सरी तो एक पढ़त मूर्ख। श्रवण झालं की सांगितलं दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधाः पारुष्यमेव च, दंभाचं वर्णन केलं की मग लक्षात यायला लागतं की केंद्रात येणारा हा तशा प्रकारचं दांभिक आहे, तो तशा प्रकारचं दांभिक आहे, याच्या ठिकाणी तसा दर्प दिसतो, त्याच्या ठिकाणी तसा दर्प दिसतो। तर हे दुसऱ्यांना ओळखण्यासाठी सांगितलेलं नसून आपल्या ठिकाणी या गोष्टी आहेत का हे भगवंत आपल्या ठिकाणी चाळणा करायला सांगतात, हे ज्याला समजत नाही। आणि सरसकट सगळीकडे जो दोष पाहिला जातो, अशी कोणकोण माणसं आपल्याला दिसतात, ते करू नये। नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य, ना भजन, क्रियेवीण बोले ब्रह्मज्ञान तो एक पढत मूर्ख। प्रपंचविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर, जाणपण घे आधार तो एक पढत मूर्ख। रात्रंदिवस करी श्रवण, न सांडी आपले अवगुण, स्वहित आपुले नेणे आपण तो एक पढत मूर्ख। निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले, क्षुद्रे लक्षुनी बोले तो एक पढत मूर्ख। सज्जन भले भले येऊन बसलेले आहेत, तर त्यांना न गणता जो बोलतो याच्याकरता ज्ञानेश्वरी पहावी। वारंवार समोर कोण बसलेले आहेत, संतांची सभा आहे तिथं आपण बोलतो आहोत याचं कायम भान ठेवून ज्ञानेश्वर महाराज शिष्य झाला अनाधिकारी, आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पढत मूर्ख। शिष्याचं लांगुल चालन करणारा, त्याची बुद्धी पुन्हा नीट होईल, तो परत येईल, अशा प्रकारची दुराशा धरणारा तो येवो नाहीतर न येवो। जो आला नाही अथवा गेला त्यांनी आपला अनहित केलं आणि तिथं गोष्ट संपली पाहिजे। भरवन वैभवाचे भरी, सद्गुरूंची उपेक्षा करी। श्रीमंती झाल्यानंतर, श्रीमंती आल्यानंतर मग सद्गुरूंची देखील उपेक्षा करतो, अशी असणार मंडळी त्या काळात देखील, म्हणून समर्थांनी लिहिलंय गुरु परंपरा चोरी तो एक पढत मूर्ख। अधिकार नसताना गुरु परंपरेची चोरी करून, गुरु परंपरेच्या समोर स्वतःचं नाव लिहून लोकांना फसवणारा, लोकांना अनुग्रह इत्यादी देणारा तो पढत मूर्ख असं समर्थ म्हणतात। प्रपंच गेला हातींचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पढत मूर्ख। परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही। म्हणून जेव्हा भक्ताला काय मिळतं हे समर्थ सांगतात, तेव्हा जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार कसा दुःखरूप आहे हे ज्याला समजलेलं आहे आणि विवेकाने जो परमसुखाचा अनुभव घेणारा आहे, हे भक्ताला मिळतं। आणि कोणालाही तसं वाटू नये की आपण तसे आहोत, म्हणून लगेच समर्थांनी त्यांच्या स्पष्टतेच्या स्वभावाला अनुसरून अर्धचरण लिहिलं, संसार सुखाचे नी पढत मूर्ख लोधोनी पडती। संसारावर विश्वास ठेवतात, संसारातलं सुख हे तात्कालिक आहे हे ज्याला कळत नाही। संसाराच्या सुखामध्ये पुढे कितीतरी गोष्टी अनाकलनीय असतात। मुलाचा जन्म झाला हा पुढे काय करणार आहे पूर्ण अनाकलनीय असतं। मुलीचं लग्न झालं तिचं पुढं कसं चालणार आहे पूर्ण अनाकलनीय असतं. मुलाचं लग्न झालं किती आनंद होतो, नंतर घरामध्ये काही भांडण वगैरे होणार आहेत की नाहीत हे अनाकलनीय असतं. संसारामध्ये सुख मानण्यासारखं इतकं मोठं काय आहे असं समर्थांना खरं म्हणजे विचारायचंय. या काही गोष्टी स्पष्ट नाहीत. आणि अशा तात्कालिक सुखावर जो विश्वास ठेवतो, विश्वास न ठेवता त्यावेळेला सुख असेल तेव्हा सुख वाटून घ्यावं, दुःख असेल तर दुःख आहे म्हणून समजावं, पण मूळ विश्वास मात्र जगदीशाच्या ठिकाणी असावा असं समर्थांचं सांगण्याचा रोख आहे. जयाचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा, जयाचा जना वेगळा ठेवा अक्षयी, ते अक्षय सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले, विषय रंगी वोरंगले श्रीरंग रंगी. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि.
श्री राम काही निवेदन आहे. आज सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळात स्वामी माधव